चीनीमंडी.com पॉडकास्ट।
विजी डेली शुगर मार्केट अपडेट। आज शनिवार 20 जून 2020। डोमेस्टिक मार्केट, देशभरात बाजारात मागणी वाढली होती। महाराष्ट्रामध्ये एसटी साखरेचा व्यापार 3,150 रुपये ते 3,210 रुपये प्रति क्विंटल राहिला, तर एमटीसीचा व्यापार 3,210 रुपये ते 3,260 रुपये प्रति क्विंटल राहिला। दक्षिण कर्नाटकामध्ये एसटी साखरेचा व्यापार 3,500 रुपये राहिला, तर एमटीसीचा व्यापार 3,550 रुपये प्रति क्विंटल राहिला। उत्तर प्रदेशामध्ये एमटीसीचा व्यापार 3,350 रुपये ते 3,450 रुपये होता। गुजरातमध्ये एसटीसीचा व्यापार 3,271 रुपये ते 3,271 रुपये राहिला, तर एमटीसीचा व्यापार 3,281 रुपये ते 3,301 रुपये राहिला। तमिळनाडूमध्ये एसटीसीचा व्यापार 3,430 रुपये ते 3,550 रुपये होता, तर एमटीसीचा व्यापार 3,500 रुपये ते 3,550 रुपये राहिला। कोलकाता वगळून दिलेले सर्व डोमेस्टिक साखरेचे भाव जीएसटी सोडून आहेत।